आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ. अपघातस्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भेट. नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस आणि उद्योग विभागात सामंजस्य करार. शहीद शताब्दी आणि गुरुता गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचं संपूर्ण सहकार्य. नागपुरात देखील होणार आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काउंट डाऊन योग दिन कार्यक्रमाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. अहमदाबादमधल्या अपघातस्थळावर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाला एक डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर मिळालाय. न्यायवैद्यकीय तज्ज्ञांचं पथकही पोहोचलंय. या दुर्घटनेनंतर अनेक स्थानिक रहिवासी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेतील जखमींचे प्राण वाचवण्याच्या आशेनं अनेक जण रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढाकार घेत आहेत. तसंच अहमदाबाद इथल्या लष्करी छावणीत भारतीय सैन्यानं रक्तदान शिबिर आयोजित केलंय. अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी रस्ते गृहनिर्माण तसंच वाहतूक विभागाकडून निवास आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमध्ये अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन विमान अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली. अपघातातून बचावलेले विमान प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. अहमदाबादमधल्या या दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसलाय. इतक्या क्षणार्धात एवढे जीव गमावण्याचं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेलं विमान अवघ्या काही क्षणातच विमानतळाजवळच कोसळल्यानं काल हा अपघात झाला. या अपघातात 12 कर्मचाऱ्यांसह 241 जणांचा मृत्यू झालाय. अपघात स्थळावर आजही मदतकार्य सुरू आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सुपूर्द केले जात आहेत. आतापर्यंत 6 मृतदेह संबंधित कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या 32 जणांवर उपचार सुरू असून गंभीररित्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राकेश जोशी यांनी दिली.
पूरे आरोग्य विभाग ने और सिविल हॉस्पिटल ने सारे डॉक्टर ने मिलकर वो इमरजेंसी सिचुएशन को हैंडल किया. करीबन 60 लोग आए थे उस टाइम पे, जिसमें से काफी लोग ओपीडी बेस पे जिनको थोड़ी बहुत इंजरी थी उनको डिस्चार्ज कर दिया गया. अभी फिलहाल अगर आज हम देखेंगे तो हमारे पास 32 पेशेंट यहाँ पर एडमिटेड हॉस्पिटल के अंदर. हमारे पास उसमें मेडिकल स्टूडेंट भी है, आसपास के लोग वाले भी है, और अगर उसमें देखा जाए तो लोग जो हेल्प करने आए थे वो भी है. जो प्लेन में नहीं सवार थे ऐसे लोगों को जो इंजरी हुई, और सिविल हॉस्पिटल सबसे नजदीक और ये सरकार की सबसे बड़ी व्यवस्था है जिसमें लोगों को इमिडिएटली सारवार दी गई.
या दुर्घटनेबद्दल देशोदेशीच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. दरम्यान या विमान दुर्घटनेच्या तपासात अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचं तपास पथक चौकशीसाठी भारतात दाखल होणार आहे. या तपासात भारतीय अधिकाऱ्यांना हे पथक मदत करणार असल्याचं सुरक्षा मंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलंय. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राज्यातील 7 जणांचा समावेश आहे. यातील 5 जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. अपघातग्रस्त विमानात नागपुरातील कामदार कुटुंबियांचे 3 नातेवाईक असल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजना तसंच आपातग्रस्त आणि राज्य शासनाची विविध विभाग याकरता स्वतंत्र निधीची राज्य शासनाकडून तरतूद असल्यामुळे कोणताही निधी कोणत्याही विभागाकडे वर्ग केलेला नाही. ज्या लेखाशीर्षाचा निधी त्याकरताच वापरला जातोय त्यामुळे संभ्रम बाळगू नये असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील 12 जूनला संकल्प मेळाव्यानिमित्त आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
त्या सगळ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचं आहे, आमचं सगळ्यांचं आहे. आणि तशा पद्धतीची मदत धान्याच्या बाबतीमध्ये असेल, तातडीची 10,000 रुपये मदत करण्याच्या बाबतीतली गोष्ट असेल, किंवा त्यांना पुन्हा त्यांची परिस्थिती पूर्वपदावर नेण्याच्या करता जे काही सहकार्य करण्याची गरज असेल, ते पण निर्णय हा महायुतीच्या सरकारने कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
यावेळी खामगाव शहरामध्ये काँग्रेसचे 15 वर्ष आमदार असलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या 1,000 समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. भारतीय निवडणूक कायद्यानुसार मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगानं मतदार यादीत नावांची भर घालणं किंवा वगळणं याबाबत करण्यात आलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हा खुलासा केला. राज्यातील मतदारसंख्येच्या वाढीबाबत लेखातील माहिती दिशाभूल करणारी असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरात सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस आणि एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अनबलन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा 350वा शहीद आणि गुरु गोविंद सिंगजी यांचा 350वा गुरुता गद्दी समागम कार्यक्रमाचं आयोजन राज्यात नांदेड, नागपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी आणि गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी श्री गुरु तेग बहादूर 350 शहीद समागम आणि गुरु गोविंद सिंग गुरुता गद्दी समागम कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीतून राज्यस्तरीय समितीच्या समन्वय रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली. समागमाचं आयोजन नांदेड इथं 15 आणि 16 नोव्हेंबर, नागपुरात 6 डिसेंबर, नवी मुंबई इथं 21 आणि 22 डिसेंबर 2025 दरम्यान करण्याचं नियोजन आहे. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटी या संस्थेचं सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात फडणवीस अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यासाठी अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालयं कार्यान्वित करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेत आणावीत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत. काल मुंबईत आरोग्य भवन इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. स्थानिक प्रशासनानं घरोघरी जाऊन आरोग्य तसंच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खासदार प्रतिभा दानोरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील जन आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. खासदार प्रतिभा दानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांना पाठवलेल्या पत्राद्वारे आपला पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी कडू यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने आज एका व्यक्तीने विषप्राशन केल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीने दिलंय. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीच्या पिकाचं नुकसान, मनुष्यहानी, मनुष्यांना जखमी, पशुधन हानी अशा घटना घडल्यास वनविभागाच्या वतीनं नुकसान म्हणून अर्थसहाय्य देण्यात येतं. वर्धा जिल्ह्यातील 8 वनपरिक्षेत्र आणि बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षात झालेल्या शेतीपिकाचं नुकसान, मनुष्यहानी आणि इतर प्रकरणांमध्ये 18,726 लाभार्थ्यांना 18,33,96,000 अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर, पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रचार अभियानाअंतर्गत जागतिक योग दिनाच्या प्रचार प्रसार आणि जागृती संदर्भात आंतरराष्ट्रीय योग दिन 8 दिवस शेष काउंटडाऊन योग दिनाचं आयोजन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नवीन सचिवालय भवन, सिव्हिल लाईन्स इथं आयोजित करण्यात आलं होतं. आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूरच्या योग शिक्षिका संगीता सोनसल, पूर्णकालिक योग शिक्षक पतंजली नागपूरचे मोहन वैरागडे यांनी उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांना योगाचं महत्व, संगीत योगाचे विविध प्रकारचे आसन करवून घेत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं संचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे कार्यालय प्रमुख संजय तिवारी यांनी केलं. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात 15 आणि 16 जून रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय. तत्पूर्वी आजही आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ. अपघातस्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भेट आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काउंटडाऊन योग दिन कार्यक्रमाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.